चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखाना राष्ट्रीयकृत बँक यांच्यावर गुन्हा दाखल। जिल्हा गुन्हे शाखेनं एका शेतकऱ्यानं फसवणुकीच्या दाखल केलेल्या तक्रारीवरून साखर कारखाना आणि राष्ट्रीयकृत बँकेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 5 खाली गुन्हा दाखल केला आहे। तंजावर जिल्ह्यातील पापांसम तालुक्यातील कबिष्ठलम येथील के रामकृष्णन यांनी तंजावर पोलीस अधीक्षकांकडे जाऊन पप्पसम तालुक्यातील तिरू आरोन शुगर्स लिमिटेड आणि कॉर्पोरेशन बँक कुंभकोणम शाखा यांच्याकडून फसवलं गेलं असल्याचं सांगितलं। तक्रारीत ते म्हणाले होते की पापनसममधील इतरही काही शेतकरी ऊस लागवडीत होते आणि ते कराराच्या आधारावर तिरू अरुण शुगर्सला ऊस पुरवत होते। 12 जुलै 2018 रोजी त्यांना सारंगपाणी स्ट्रीट कुंभकोणम येथील कॉर्पोरेशन बँकेकडून एक नोटीस मिळाली। त्यानंतर यावर्षी 27 एप्रिल रोजी त्यांना बँकेकडून आणखी एक कायदेशीर नोटीस मिळाली। त्यानुसार कर्जाची रक्कम व्याजासह सोडवण्यासाठी $34,70,000 पाठवण्याचे निर्देश दिले। याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की साखर कारखान्यास तक्रारदारासह 214 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज देण्यात आलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेतलेले पैसे व्याजासह परत करावे लागतील। साखर कारखान्यानं आणि बँकेनं आपली फसवणूक केली असल्याचा आरोप करून श्री रामकृष्णन यांनी बुधवारी तिरू आरोन शुगर्स लिमिटेड आणि कॉर्पोरेशन बँक कुंभकोणम यांच्या विरोधात IPC कलम 465 अंतर्गत गुन्हा दाखल केला। 420, 120B आणि 417 या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले।